भारतीय शेतीचा आणि शेतकऱ्यांच्या भविष्याचा वेध घेणारी मालिका पुन्हा जाऊ अटके पार। या मालिकेचा आज ऐकूया भाग चौथा। लेखन आणि निवेदन केलं आहे डॉक्टर सतीलाल पाटील यांनी, निर्मिती सहाय्य सोनाली गोगले यांचं, आणि सादरकर्ते आहेत जगदीश राव।
दोस्तों नमस्कार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे। हो, आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती। शेती आणि शेतकरी यांच्याबद्दल गांधीजींना विशेष प्रेम होतं, म्हणून तर गांधीजींनी खेड्याकडे चला असा नारा दिला होता। देशाचा एकात्मिक विकास हवा असेल तर खेड्यांचा विकास होणं गरजेचं आहे हे त्यांनी जाणलं होतं। स्वातंत्र्यानंतर खेडे हे विकासाचं केंद्र बनावं असा त्यांचा आग्रह होता। पण स्वातंत्र्यानंतर हे गणित उलटं झालं, उद्योगधंदे शहरामध्ये वाढले, खेड्यातील विकासाची गंगा आटली आणि ती शहराच्या डांबरी आणि सिमेंटी रस्त्यावर धावू लागले। गावाकडच्या तरुणांनी रोजीरोटीसाठी शहराचा रस्ता धरला, यात तेल ओतलं ते टी व्ही आणि चित्रपटांनी। पडद्यावरील शहराचं रंगीत संगीत जीवन गावातील युवकांना शहराकडे आकर्षित करू लागलं। असं जरी असलं तरी रोजच्या अन्नासाठी शहरांना खेड्याकडेच पाहावं लागतंय हे मात्र खरं। शहरामध्ये रोजच्या अन्नधान्याचा, भाजीपाल्याचा आणि दुधाचा पुरवठा हा खेड्यातूनच होतो। त्याचबरोबर वेगवेगळ्या उद्योगांसाठीचा कच्चा माल देखील शेतातच पिकतो। फक्त फरक एवढाच आहे की या कच्च्या मालाचे हवे तेवढे पैसे उत्पादकाच्या म्हणजे शेतकऱ्याच्या पदरी पडत नाहीत, पण ते विकणारा आणि त्याला पक्क्या मालात परिवर्तित करून व्यापारी मात्र दाम दुप्पट पैसे कमवतो। म्हणून बाकीच्या गोष्टीसाठी खेड्याकडे चला म्हणणं ठीक आहे, पण एक्सपोर्टसाठी खेड्याकडे चला हे कितपत बरोबर आहे हा प्रश्न पडणं तसा स्वाभाविक आहे। खेड्यांचा निर्यातीत कितपत वाटा आहे, वेगवेगळ्या देशांनी खेड्यातून निर्यातीसाठी काही पावलं उचललीत का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतील। आता एक्सपोर्ट म्हटलं तर तो शहरातून होणार अशी आपली धारणा असते। मालाचे उत्पादन, प्रक्रिया आणि वाहतूक या 3 गोष्टी निर्यातीसाठी महत्त्वाच्या आहेत, अर्थात त्याचबरोबर मार्केटिंग आणि एक्सपोर्टची कागदपत्रं तयार करणं या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक आणि डॉक्युमेंटेशन या साखळीतील महत्त्वाची कडी उत्पादन ही खेड्यातच होते। शेतीमाल हा शेतामध्येच पिकवला जातो, बाकीच्या प्रॉडक्टमध्ये ते खरं आहे, पण शेतीमाल वापरून तयार होणाऱ्या इतर प्रॉडक्ट्समध्ये किंवा प्रक्रिया उद्योगाच्या बाबतीत मात्र शहराकडेच चालावं लागतं, कारण त्यांच्या फॅक्टरी शहरामध्ये असतात। पण प्रक्रिया न केलेलं अन्नधान्य, भाजीपाला आणि इतर शेतीमाल सरळ खेड्यात तयार होतो आणि तो तिथूनच निर्यातही होऊ शकतो। प्रक्रिया उद्योग खेड्यात तयार झाल्यास कच्चा माल आणि पक्का माल असे दोन्ही माल खेड्यात बनतील, पण गावात उद्योग आला की गल्लीतील स्वयंघोषित राजकीय नेत्यांचे उद्योग वाढतात, मग कशाला डोक्याला त्रास असं म्हणत उद्योग शहराकडे वळतात। पण बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात आता उद्योग वाढत आहेत, तालुक्या तालुक्यात MIDC पोहोचते, त्यामुळे बरेच प्रक्रिया उद्योगही आता खेड्याकडे जायला निघालेत। वेगवेगळ्या देशांनी खेड्यातून निर्यातीत किती प्राधान्य दिलं आहे, त्यासाठी त्यांनी काय उपाययोजना राबवली हे पण आपण आता जाणून घेऊया। सुरुवातीला आपण काही विकसनशील देशाची उदाहरणं पाहूया। पूर्व आफ्रिकी देशामधील महत्त्वाचा देश म्हणजे केनिया। या देशाची अर्थव्यवस्था तशी पर्यटनावर आधारित आहे। केनियाने एक्सपोर्ट प्रोडक्शन व्हिलेज या नावाची योजना सुरू केली, ज्याला VPN असंही म्हणायचे। किनियातल्या खेड्यातील हस्तकलेच्या कलाकृतींच्या निर्यातीसाठी त्यांनी ही योजना बनवली. किनियातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांनी बनवलेली उत्पादने सरळ परदेशी बाजारात विकण्यासाठी ती योजना होती. गेल्या दशकात मात्र फुलशेती इथं चांगली रुजली आहे. आफ्रिकेला फूड बास्केट ऑफ युरोप असं म्हटलं जातं. शेतीला पूरक वातावरण निर्माण करून कायद्यात बदल करून त्यांनी शेती व्यवसायात गुंतवणुकीला आकर्षित केलं आहे. तिथल्या फुलशेतीत यशस्वी बनण्यामागे हजारो भारतीयांचा हात आहे. दुसरं उदाहरण श्रीलंका या देशाचं घेऊया. एक्सपोर्ट प्रोडक्शन व्हिलेज म्हणजे VPN ही योजना शासनाने गेल्या वर्षी मंजूर केली. तसा हा कार्यक्रम 1980 सुरू झाला होता. खेड्यातील शेतकऱ्यांनी परकीय चलन कमवावं हा त्यामागचा शुद्ध हेतू. यावर्षी या योजनेत अजून काही बाबी जोडल्या आणि नवीन योजना राबवली गेली, पण सरकारला म्हणावा तसा परिणाम मिळाला नाही. श्रीलंकेतल्या अगणित भ्रष्टाचारामुळे या योजनेचे 12 वाजले. आज त्यांच्या देशात खाद्यान्नाची आणीबाणी लागू झाली आहे. लोकांपर्यंत रोजच्या गरजेचं अन्नधान्य पोहोचवावं म्हणून लष्कर कामाला लागलंय. शेती व्यवसायात अग्रेसर असलेल्या चीनची परिस्थिती आता पाहूया. चीनने खेड्यात एक्सपोर्ट शेतीसाठी मोठ्या योजना राबवल्यात. संपूर्ण देशात हायवे आणि रेल्वेचे जाळे उभारलं. उत्पादनाशी निगडीत सबसिडी शेतकऱ्यांना दिल्या, म्हणजे जो शेतकरी जास्त एक्सपोर्ट करेल त्याला सरकार सबसिडी देईल. शास्त्रज्ञांनी उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञान विकसित केलं, त्याच्यामुळे शेती व्यवसाय सोपा झाला. त्यांच्याकडे एकाच पार्टीचं दीर्घकालीन सरकार आहे, त्याच्यामुळे दीर्घकालीन योजना राबवता येतात. त्या त्यांनी राबवल्या. चीनमध्ये लोकशाही नसल्याने बरीच माहिती समोर येत नाही, पण त्यांनी राबवलेल्या योजनांचा त्यांच्या शेतीमालाचा एक्सपोर्टच्या आकड्यावरून त्या विकासाची कल्पना येते. भारत सरकारने देखील निर्यातीसाठी भरपूर योजना राबवल्या आहेत. भारतात अपेडा ही संस्था त्याच्यासाठी काम करते. ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम म्हणजेच शेतीमाल निर्यात प्रोत्साहन योजना ही त्यातील एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे कित्येक शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल भारताबाहेर एक्सपोर्ट केला आहे. अजून दुसरी महत्त्वाची योजना, ती म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी. फार्मर प्रोड्युसर कंपनी ही योजना देखील कृषी निर्यातीसाठी पूरक ठरणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन व्यावसायिक शेती आणि मार्केटिंग करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आज मितीला हजारो शेतकऱ्यांच्या कंपन्या भारतभर काम करतायत. खेड्यात राहून आपण निर्यात करू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर होय असं सकारात्मक आहे. आज इंटरनेटने सर्व दुनिया मोबाईल आणि कम्प्युटरच्या माध्यमाने आपल्या बोटाच्या टोक्यावर आणून ठेवली आहे. यासंबंधीचे ज्ञान आणि इंटरनेट या दोन गोष्टीच्या जोरावर आपण खेड्यातूनही निर्यात करू शकतो. निर्यातीसाठी आपल्याला काय माहिती पाहिजे हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर त्याच्यात काही बाबी आहेत ज्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. सगळ्यात पहिलं म्हणजे निर्यात प्रक्रिया कशी चालते याची माहिती घेणं. ही माहिती शासकीय कार्यालयात किंवा इंटरनेटवर सहजासहजी उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गिराईक शोधणं, म्हणजे मी पिकवलेल्या मालाला कुठं गिराईक मिळू शकेल याचं मार्केटिंग करणं. मार्केटिंग हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. ज्याच्या हातात मार्केटिंग त्याच्या हातात संपूर्ण व्यवसाय असं हे गणित आहे. आज गिराईक आपल्या हातात नाही म्हणून व्यापारी आपला नफा पळवतो आणि आपला खिसा भरतो. पुढची गोष्ट आहे निर्यातीसाठी लागणाऱ्या परवानगी आणि कागदपत्रे. ही माहिती इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला आरामात मिळते. ही माहितीसुद्धा सर्वत्र उपलब्ध आहे. त्यानंतर माल पाठवायची व्यवस्था, म्हणजे हा माल आपण परदेशात कसा पाठवू याची माहिती. त्याच्यासाठी वेगवेगळ्या लॉजिस्टिक कंपन्या आणि एजंट्स काम करतात. आपण त्यांना संपर्क केला तर ते त्यांची फी घेऊन आपल्यासाठी हे काम आनंदाने करतात. निर्यातीसाठी लागणाऱ्या परवानग्या आणि कागदपत्र ही एक अजून गोष्ट आहे जी आपल्याला एक्सपोर्टसाठी हवी असते. आपल्याला पैसे किती मिळतील हा महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे. दरवर्षी शेतकऱ्यांकडून पैसे आले नाहीत म्हणून तक्रारी ऐकण्यात येतात. त्यासाठी योग्य गिरायक शोधणं आणि माल पाठवण्या अगोदर त्याबरोबर करार करणं आवश्यक आहे. शक्य असल्यास ॲडव्हान्स किंवा बँक गॅरंटी घेतली तर अजून उत्तम. अशा पद्धतीने आपण खेड्यातून निर्यात व्यवसाय उभा करू शकतो. खेड्यातून निर्यात शक्य आहे का? तर ती शक्य आहे. सरकार नवनवीन योजना त्याच्यासाठी आणते. चिंता फक्त एकाच गोष्टीची आहे. प्रत्येक सरकार अगोदरच्या सरकारच्या योजना मोडीत काढतं आणि आपल्या नवीन योजना आणतं. त्यामुळे दर 5 वर्षांनी नवीन योजना येतात. शासनाच्या या पॉलिसीमुळे निर्यातदाराचं नुकसान होतं. अजून एक गोष्ट, शासकीय अधिकारी चांगला मिळाला की योजनेचं भलं होतं. पण अधिकारी जर फक्त दिवसभरायच्या उद्देशाने खुर्ची उभवणारा असेल तर मात्र योजनेचं वाटळ होतं. अशी भरपूर उदाहरणे पाहिली आहेत. गेल्या काही दशकात वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या एक्सपोर्ट स्कीम्स आणल्या. त्यातील काहींना थोडंफार यश मिळालं तर काही फेल गेल्या. शासनाच्या योजनांच्या काही मर्यादा असतात. सरकारी यंत्रणेच्या चाळणीतून खेड्यापर्यंत पोहोचताना त्यातील बहुतांश माल गळून जातो आणि शेवटी फक्त गाळ हाती लागतो. सरकारी प्रकल्पांसोबतच काही सहकारी आणि खाजगी प्रकल्प राबवले गेलेत. त्यात मात्र यशस्वी उद्योग उभे राहिलेत. काही शेतकरी कंपन्यांनी आणि संस्थांनी शेतीमालावर प्रक्रिया आणि निर्यातीवर आधारित प्रकल्प सुरू केलेत. अमूल हे डॉक्टर कुरियन यांनी उभे केलेलं दुधाळ साम्राज्य किती मोठं साम्राज्य झालं आहे ते. आज जगात मोठा दूध उत्पादक देश म्हणजे भारत. आणि भारतातील जवळपास 65% दुधाचा सार्वजनिक क्षेत्रातून पुरवठा होतो. यावरून सामान्य लोकांच्या संघटित ताकदीचा आपल्याला अंदाज येईल. दिंडोरीचं सह्याद्री फार्म्स हे याचं अजून एक मोठं उदाहरण. आज भारतातील सगळ्यात मोठे द्राक्षाचे ते निर्यातदार बनलेत. मोठ्या प्रमाणात टोमॅटोवर ते प्रक्रिया करतात. जवळपास 125 गावांतून 8,000 शेतकरी सह्याद्री फार्म्सबरोबर जुळले आहेत. 24,000 एकर क्षेत्रावरील शेतीमाल सह्याद्रीच्या छत्रछायेखाली येतो. हे झालं उत्पादनाशी निगडीत. पण विक्री असेल तर उत्पादनाला अर्थ आहे. त्यासाठी सह्याद्री काय करत आहे, त्यासाठी ते कशी मेहनत घेत आहेत हे पण बघणं महत्त्वाचं आहे. एकूण 42 पेक्षा जास्त देशातील ग्राहकांपर्यंत सह्याद्री पोहोचलेत. महाराष्ट्रातील शेतीमाल हा 1,000 परदेशी ग्राहकांच्या पसंतीला उतरला आहे. सध्या सह्याद्री फार्म 33,000 ग्राहकांपर्यंत पोहोचलेत. या ग्राहकांच्या पसंतीला सह्याद्रीचा शेतीमाल पात्र ठरला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात परदेशात शेतीमाल पाठवणारी ही बहुधा पहिली बिगर शासकीय संस्था असावी. कोणतीही सरकारी सहाय्य न घेता त्यांनी घेतलेली यशस्वी भरारी खरंच कौतुकास्पद आहे. दरवर्षी 1,000 शेतकऱ्यांचा जत्था सह्याद्रीला भेट देतो. या सगळ्या गोष्टी अभ्यासताना एक गोष्ट लक्षात आली आहे आणि ती म्हणजे सरकारी प्रकल्पाच्या मानाने खाजगी आणि सहकारी प्रकल्पांमध्ये यशाचं प्रमाण जास्त आहे. कदाचित गाडीचं स्टेअरिंग एकाच ड्रायव्हरच्या हातात असल्यामुळे ते शक्य झालं असेल. महात्मा गांधींनी म्हटलं होतं, प्रोडक्शन बाय मासेस अँड नॉट मास प्रोडक्शन. म्हणजे जनतेकडून बहुसंख्यकांकडून उत्पादन, मोठ्या प्रमाणात एकाच व्यक्ती किंवा कंपनीकडून उत्पादन नव्हे. कॉर्पोरेट नाही तर कोऑपरेट. कॉर्पोरेटमध्ये नफा हा सर्व घटकांमध्ये वाटला जातो. पण कॉर्पोरेटमध्ये एका किंवा मुठभर लोकांकडे जमा होतो. म्हणून खादीचे उत्पन्न गावागावात व्हावे अशी त्यांची इच्छा होती. खादीच्या फॅक्टऱ्या उभ्या राहाव्यात असं त्यांचं म्हणणं नव्हतं. कोरोना काळात खऱ्या अर्थाने आयुष्याची शिकवण मिळाली. मोठमोठे उद्योगधंदे नोकऱ्या थंड पडल्या. पण शेती व्यवसायाने मोठी उडी घेतली. शेती व्यवसाय फक्त आर्थिक लाभ देत नाही तर शारीरिक आणि सामाजिक स्वास्थ्यही त्याच्यामुळे जपले जाते. मोठ्या पगाराची टेन्शनवाली नोकरी करून जिममध्ये पैसे देऊन वजन उचलावी लागतात, पण शेती व्यवसायात असणाऱ्यांना शुद्ध हवा आणि स्वास्थ्य हे दोन्हीही प्रोत्साहन भत्ता म्हणून आपोआपच मिळतो. शेतीमुळे व्यक्तिगत, सामाजिक आणि आत्मिक प्रगती होते. कदाचित त्याचसाठी देश परदेशातून शिकून आलेले, नोकरीसाठी परदेशी गेलेले लोक परत शेतीकडे वळत आहेत. मोठमोठ्या आयटीच्या परदेशी नोकऱ्या सोडून शेती करणारे डझनभर तरी उद्योजक माझ्या माहितीत आहेत. खेड्यातून बाहेर जाणाऱ्यांपेक्षा खेड्याकडे येणाऱ्यांची संख्या तशी फारच नगण्य हेही मला माहीत आहे, पण त्याची सुरुवात झाली हे निश्चित. या चिमण्यांनो परत फिरारे, ही भूमातेची साथ ऐकून काही शेतीपुत्र तरी शेतीकडे परतत आहेत ही चांगली गोष्ट आहे. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. दिल्ली अभी दूर आहे मेरे दोस्त, पण दिल्लीला जाणारी गाडी मात्र आपण पकडली आहे हे खरं. चला तर मग, गांधी जयंतीच्या निमित्ताने आपला शेती व्यवसाय, एक्सपोर्ट ओरिएंटेड शेती व्यवसाय आपण परत खेड्याकडे घेऊन जाऊयात.
भारतीय शेतीचा आणि शेतकऱ्यांच्या भविष्याचा वेध घेणारी मालिका पुन्हा जाऊ अटके पार या मालिकेचा आज आपण ऐकलात भाग चौथा. लेखन आणि निवेदन केलं होतं डॉक्टर सतीलाल पाटील यांनी, निर्मिती सहाय्य सोनाली गोगले यांचं, आणि सादर करते होते जगदीश राव.